श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। मंडळी, कालच्या भागात आपण पाहिलं की सर्व शूर वीर योद्ध्यांनी आपापले निरनिराळ्या प्रकारचे शंख वाजविले आणि तूर बंबाळ असा गजर निर्माण झाला। त्यामुळे देवांना सुद्धा भीती वाटू लागली की पृथ्वी बुडते की काय। आणि म्हणून बरेच कमजोर असलेले शूरवीर जागीच गारद झाले। आता हे पाहून शेवटी अर्जुनाने श्रीकृष्णाला म्हटले की देवा, तोपर्यंत त्याला देव समजत नव्हता, की हे श्रीकृष्णा, माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी नेऊन उभा कर। आजच्या भागात आपण पुढे पाहणार आहोत श्लोक 22 ते 33 आपण आज घेणार आहोत। सुरू करूया आजचा भाग। पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। यावदेतां निरीक्षेऽहं योद्धु कामानवस्थितान् कैर्मया सह योद्धव्यमस्मिन्मन्म्रणसमुद्यमे योऽस्मानानवेक्षेऽहं य एतेऽत्र समागताः धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर्युरुद्धे प्रियचिकीर्षवाः जवमी नावेक हे सकळ वीर सैनिक न्याहाळीन अशेक झुंजते जे एथ आले असती आघवे परी कवणे सिम्या झुंजावे हे रणी लागे पहावे म्हणनिया बहुत करूनी कौरव हे आतुर दुस्वभाव वाटी वावीण हाव बांधिती झुंजी झुंजाची आवडी धरिती परी संग्रामी धीर नवती हे सांगोनी राया प्रती काय संजयो म्हणे। जोपर्यंत हे सर्व झुंजण्याकरिता आलेले शूर सैनिक मी क्षणभर पुरते न्याहाळून पाहिल तोपर्यंत उभा कर। म्हणजे देवाला त्यांनी म्हटलं, अर्जुनाने श्रीकृष्णाला म्हटलं की हे श्रीकृष्णा, माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागीने, म्हणजे मी या सैन्याला निमूटपणे व्यवस्थित न्याहाळून पाहिल। येथे सर्व आले आहेत, पण मी रणात कोणाकोणाबरोबर लढावे याचा विचार करणे जरूर आहे, म्हणून मी पाहतो। फार करून कौरव हे उतावळे व दुष्ट बुद्धीचे असून पुरुषार्थांपासून युद्धाची हाव धरतात। हे लढाईची हौस तर बाळगतात, पण युद्धात मात्र टिकाव धरीत नाहीत। इतके सांगून संजय धृतराष्ट्र राजाला पुढे काय म्हणाला तर ऐका। संजय उवाच एव मुक्तो ऋषी केशो गुडा केशेन भारत सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम्। आयिका अर्जुन इतुके बोलिला तव कृष्णे रथू पेलिला दोही सैन्यान माजिकेला उभा तेणे। ऐका, अर्जुन एवढे बोलला आणि इतक्यात श्रीकृष्णाने रथ हाकलला व त्याने तो दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी नेऊन उभा केला। भीष्म द्रोण प्रमुखताः सर्वेषां च महीक्षिताम् उवाच पार्थ पश्यैतान् समवेतान् कुरुनीति तत्रा पश्यत् स्थितान् पार्थ पितृनथ पितामहान् आचार्यानि मातूलान् भ्रातृन् पुत्रान् पौत्रां सखींस्तथा श्वशूरान् सुहृदश्चैव सेनयोरुभयोरपि तान् समीक्ष्य स कौन्तेय सर्वान बंधुवस्थितान। जेथ भीष्म द्रोणादिक जवळी केची सन्मुख पृथ्वीपती आणिक बहुत आहाती। तेथ स्थिर करूनी रथू अर्जुन असे पाहातू तो दळभार समस्तू संभ्रमेसी। मग देवा म्हणे देख देख हे गोत्र गुरु अशेख तव कृष्णामनी नावेक विस्मो जाहला। तो आपण या आपण म्हणे एथ काही कवण जाणे हे मनी धरीले येणे परी काही आश्चर्य से। ऐसी पुढील से घेतू तो सहजे जाणे हृदयस्थू परी उगा असे निवांतू तिये वेळी। तव तेथ पार्थू सकळ पितृ पितामह केवळ गुरु बंधु मातुळ देखता जाहला। इष्ट मित्र आपुले कुमरजन देखिले हे सकळ असती आले तयान माजी। सुहृज्जन सासरे आणि कही सखे सोयरे कुमर पौत्र धनुर्धरे देखिले तेथ। जया उपकार होते केले का आप दीजे राखिले हे असो वडील धाकुले आदि करुणी। ऐसे गोत्राची दोही दळी उदित जाले असे कळी हे अर्जुने तिये वेळी अवलोकिले। ज्या ठिकाणी भीष्म द्रोण हे आप्त संबंधी व आणखी पुष्कळ राजे पुढे उभे आहेत असे अर्जुनाने पाहिले आणि त्या ठिकाणी रथ थांबवून अर्जुन तो सर्व सैन्य समुदाय उत्सुकतेने पाहू लागला। मग म्हणाला देवा पहा पहा हे सगळे भाऊबंद आणि गुरु आहेत। ते ऐकून कृष्णाच्या मनाला क्षणभर अचंबा वाटला। तो आपल्या मनाशीच आपण म्हणाला ह्याने ह्यावेळी हे काय मनात आणले आहे कोणास ठाऊक, पण काहीतरी विलक्षणच असे दिसत आहेत असे पुढचे त्याने अनुमान बांधले। तो सर्वांच्या हृदयामध्ये राहणारा असल्यामुळे त्याने ते सहजच ओळखले, परंतु त्यावेळी तो काहीच न बोलता स्तब्ध राहिला। म्हणजे कोण? कृष्ण। तो तेथे केवळ आपले चुलते आजे गुरु भाऊ मामा या सर्वांनाच अर्जुनाने पाहिले आणि हे सगळं श्रीकृष्ण अवलोकन करत होता। अर्जुनाला आपले इष्टमित्र मुलेबाळ हे सर्व त्या सैन्यात आले आहेत असे दिसू लागले। जीवलग मित्र सासरे सखे सोयरे नातेसंबंधी पुत्र नातू असे अर्जुनाने तेथे सर्व पाहिले, ज्यांच्यावर त्याने उपकार केलेले होते किंवा संकटकाळी ज्यांना त्यांनी मदत केली होती। फार काय तर लहान मोठे सर्व असे हे सर्व कुळच दोन्ही सैन्यात लढाईस तयार झालेले आहे असे अर्जुनाला पाहून त्याला ते दुःख वाटू लागले। कृपया परया विष्टो विषी दन्नी दम ब्रवी। तेथ मनी गजबज जाहली आणि आपैसी कृपाली तिने अपमाने निघाली वीरवृत्ती। जिया उत्तमे कुळीचिया होती आणि गुण लावण्याथी तिया आणि की ते न साहती सुते जपणे। नवीये आवडीचे नि भरे कामुक निजवनिता विसरे मग पळाळे वीण अनुसरे भ्रमला जैसा। की तपो बळे वृद्धी पातलिया भ्रंशे बुद्धी मग त्वया विरक्ता सिद्धी आठवेना। तैसे अर्जुना तेथ जाहले असते पुरुषत्व जे गेले जे अंतकरण दिधले कारुण्यासी। अशा त्या प्रसंगी अर्जुनाच्या मनात गडबड उडाली आणि त्यामुळे त्याच्या मनात सहजच करुणा उत्पन्न झाली। त्या अपमानामुळे अर्जुनाच्या अंगातील वीर वृत्ती निघून गेली। बघा, ज्या स्त्रिया उच्च कुळातल्या असतात आणि गुणवान आणि रूपवान असतात, त्यांना आपल्या अंगच्या पाणीदारपणामुळे दुसऱ्या स्त्रीचे वर्चस्व सहन होत नाही. नवीन स्त्रीच्या आवडीच्या भरात कामासक्त पुरुष आपल्या स्वतःच्या बायकोला विसरतो आणि मग वेळा होऊन तिची योग्यता न पाहता तिच्या नादी लागतो, किंवा तपोबलाने वृद्धी प्राप्त झाली असता, म्हणजे ऐश्वर्य प्राप्त झाले असता, वैराग्यशाली पुरुष याची बुद्धिभ्रम पावते आणि मग त्याला वैराग्यसिद्धीची आठवणही राहत नाही. अगदी त्याप्रमाणे अर्जुनाची त्यावेळी स्थिती झाली. त्याची जी वीरवृत्ती होती ती जाऊन आणि ती गेल्यामुळे त्याचे अंतकरण करुणेला वश झाले. देखा मंत्रधू बरळू जाय, मग तेथ का जैसा संचारु होय, तैसा तो धनुर्धर महामोहे आकळीला. म्हणून असता धीरू गेला, हृदया द्रावो आला, जैसा चंद्रकळी सिंपिला सोमकांतू. तया परी तो पार्थू अति स्नेहे मोहितू, मग सखेद असे बोलतू अच्युतेसी. पहा, करुणेने दाटलेला असा अर्जुन मांत्रिक जेव्हा मंत्रोच्चारात चुकला असता जशी त्याला बाधा होते, तसा तो धनुर्धारी अर्जुन मोठ्या मोहाने व्यापला गेला. म्हणून त्याच्या अंगी असलेले धैर्य खचले आणि त्याचे हृदय करुणेने पाझरून गेले. ज्याप्रमाणे चंद्रकिरणाचा वर्षाव झाल्याने चंद्रकांत मणी पाझरू लागतो, अगदी त्याप्रमाणे पार्थ म्हणजे अर्जुन महाकरुणेने मोहून गेला आणि मग खेदयुक्त होऊन कृष्णाबरोबर पुढील प्रमाणे बोलू लागला. अर्जुन वाच दृष्ट्वेमं स्वजनं कृष्ण योयोत्सुं समुपस्थितं सिदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति वेपतुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते गाण्डिवं संसते हस्तात् त्वकच्चैव परिदह्यते न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीवच्च मे मनाः. तो म्हणे अवधारी देवा म्या पाहिला हा मिळावा तव गोत्र वर्गू आगवा देखिला इथ हे संग्रामी अति उद्यम जहाले असती कीर समस्त पण आपण पेया उचित केवी होय येणे नावे चिनेणो काई मजा आपण मे सर्वथा नाही मन बुद्धी ठाई स्थिर नोहे देखे देह कापत तोंड असे कोरडे होत विकळता उपजत गात्रांसी सर्वांगा कांटाळा आला अति संतापू उपनला तेथ बिंबळ हा तू गेला गांडीवाचा तेन धरतची निष्टले परी नेणेची हातोनी पडिले ऐसे हृदय असे व्यापिले मोहे येणे जे वज्रापासोनी कठिण दुर्धर ती दारुण तयाहून असाधारण हे स्नेहनवल जेणे संग्रामी हरू जिंतिला निवात कवचांचा ठाऊ फेडिला तो अर्जुन मोहे कवळीला क्षणामाजी. तो म्हणाला, देवा ऐका, मी हा सर्व जमाव पाहिला तो इथे तर सर्व आप्त संबंधित मला दिसतात. हे सर्व लढाईला तयार झाले आहेत हे खरे, पण ते यांच्याशी लढणे आपल्याला कसे योग्य होईल? या नातलगाशी युद्ध करावयाच्या विचारानेच मला कसे कसे होत आहे. माझे मलाच मुळी भान नाहीसे झाले आहे. माझे मन आणि माझी बुद्धी ही स्थिर नाहीत. पहा, माझा देह कापत आहे, तोंडाला कोरड पडली आहे आणि सगळ्या गात्रांना शिथिलता आली आहे. सर्व अंगावर काटा उभा राहिला आहे. माझ्या मनाला अतिशय यातना होत आहेत आणि गांडीव धनुष्य धरावयाचा हात लुळा होऊन गेला आहे. ते धरले न जाताच निसटले, परंतु हातातून केव्हा पडून गेले याची मला दादच नाही. या मोहाने माझे हृदय असे घेरले आहे. हे अर्जुनाचे अंतकरण वज्राहूनही कठीण, दुसऱ्यास दाद न देणारे अति खंबीर आहे, पण या करुणेची कडी त्याच्याही वर आहे. मोठी नवलाची गोष्ट. ज्याने युद्धात शंकरास हार खाण्यास भाग पाडले आणि निवात कवच नावाच्या राक्षसांचा ठाव ठिकाणा नाहीसा केला, त्या अर्जुनाला एका क्षणात मोहाने घेरले असे संजय म्हणत आहे. जैसा भ्रमरभेदी कोडे भलतैसे काष्ठ कोरडे परी कळी के माजी सापडे कोवळीये तेथ उत्तीर्ण होईल प्राणी परी ते कमळदळ चिरुनेणे तैसे कठिन कोवळे पणे स्नेह देखा हे आदि पुरुषाची माया ब्रह्मे याही नयेची आया म्हणूनी भुलविला ऐके राया संजयो म्हणे अवधारी मगतो अर्जुनू देखोनी सकळ स्वजनू विसरला अभिमानू संग्रामीचा कैसी नेणो सदयता उपनली तेथे चित्ता मग म्हणे कृष्णा आता नसिजे येथ माझे मन अतिशय व्याकुळ होतसे वाचा बरळ जे वदावे हे सकळ येणे नावे. भुंगा, भुंगा म्हणजे ते मोठं भोंगूळ ज्याला म्हणतो आपण आपल्या विदर्भाच्या मराठीत. भुंगा हा ज्याप्रमाणे वाटेल त्या प्रकारचे कोरडे लाकूड सहज लिलेने पोखरून काढतो, परंतु एका कोवळ्या कळीमध्ये अडकून पडतो. तशा प्रकारे हा अर्जुन अडकून पडला आहे आणि तिथे तो भुंगा प्राणासही मुकेल पण त्या कमळाच्या पाकळ्या चिरण्याचा विचारसुद्धा त्याच्या मनात शिवत नाही. त्याप्रमाणे पहा, हा स्नेह जात्या कोवळा खरा पण महाकठीण आहे. संजय म्हणाला, हे राजा धृतराष्ट्रा ऐक, हा स्नेह म्हणजे परमात्म्याची माया आहे. ही ब्रह्मदेवालाही आकळत नाही, म्हणून त्याने अर्जुनाला भुरळ पाडली त्या मायेने. राजा ऐक, मग तो अर्जुन युद्धाला आलेले सर्व आपलेच लोक आहेत असे पाहून लढाईचा अभिमान ईर्ष्या विसरून सर्व विसरून तिथे खाली बसला. तिथे त्याच्या चित्तात सदयता कोठून उत्पन्न झाली कळत नाही. मग तो म्हणाला, कृष्णा आपण आता इथे राहू नये, चला आपण इथून निघू. ह्या सर्वास मारावयाचे हे मनात येताच त्याने माझे मन अतिशय व्याकुळ झाले आहे आणि माझे तोंडसुद्धा कोरडे पडले आहे आणि माझी वाचा काहीचं काही बरळू लागली आहे, ओरडू लागलेली आहे. निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव न च श्रेयोनु पश्यामि हत्वा शजन माहवे या कौरवा जरी वधावे तरी युधिष्ठिरादिक कान वधावे हे येर येर आगवे गोत्रजामुचे मनोनी जळो हे झुंज प्रत्यया नये मज येणे काय काज महापापे देवा बहुती परी पाहता एत वोखटे होईल झुंजता वर काही चुकविता लाभुआथी. या कौरवांचा वध करणे जर योग्य आहे तर मग धर्मराजा आणि आपले पांडव बंधू यांचा वध करण्याला काय हरकत आहे? कारण हे सर्व आम्ही एकमेकांचे नातेवाईकच नाही का? आम्ही तर नातलगच आहोत. याकरिता आग लागो या युद्धाला, मला हे पसंत नाही. या महापापाची आम्हास काय गरज आहे? हे कृष्णा, अनेक दृष्टीने विचार केला असता मला असे वाटते की यावेळी युद्ध केले तर त्याचा परिणाम वाईटच होईल, पण ते जर टाळले तर काही थोडाफार लाभ होऊ शकतो. नकांक्षे विजयम कृष्ण न च राज्यम सुखानि च किन्नो राज्येन गोविंद किंभोर्गर्जीवितेन वा एषामर्थे कांक्षितं नो राज्यं भोगा सुखानि च तय्यिमेव स्थिता युद्धे प्राणां त्यक्त्वा घ्नानि च तया विजयवृत्ती काही मज सर्वथा काज नाही एथ राज्य तरी काई हे पाहुनिया या सकळांते वधावे मग जे भोग भोगावे ते जळोत आगवे पार्थु म्हणे तेणे सुखे वीण होईल ते भलतेही साहिजेल वरी जीवितही वेचिजेल याची लागी परी यासी घातू कीजे मग आपण राज्य भोगिजे हे स्वप्नीही मन माझे करू न शके तरी आम्ही का जन्मावे कवणा लागी जियावे जे वडीला या चिंतावे विरुद्ध मने पुत्राते इप्सी कुळ तयाचे काई हेची फळ जे निर्दाळी जे केवळ गोत्र आपुले. त्या विजयाच्या इच्छेची मला काहीच कर्तव्य काही घेणं देणं नाही. अशा रीतीने मिळवलेले राज्य आपल्याला काय करायचे? अर्जुन कृष्णाला पुढे म्हणाला, या सर्वांना मारून जे भोग भोगायचे त्या सगळ्यांना आग लागो. त्या भोगांपासून मिळणाऱ्या सुखाच्या अभावी जो प्रसंग येऊन पडेल तो वाटेल तसा विकट असला तरीही सहन करून घेता येईल का? इतकेच काय, त्याच्याकरिता आमचे प्राण खर्ची पडले तरी चालेल, पण यांचे प्राण घ्यावे, आमच्या थोर पुरुषांचे मोठ्या लोकांचे प्राण घ्यावे आणि मग आपण राज्य भोगावे ही गोष्ट मला पसंत पडत नाही. मी आपल्या स्वप्नात देखील याचा विचार करू शकत नाही. जर या वडील माणसांचे अहित मनाने चित्तायचे तर आम्ही जन्माला येऊन तरी काय उपयोग आणि आम्ही जगावे तरी कोणासाठी? कुळातील लोक पुत्राची इच्छा करतात, त्याचे काय हेच फळ की त्याने आपल्या आप्तेष्ठांचा केवळ वधच करावा? हे मनीची केवी धरिजे आपण वज्राचे या बोलिजे वरी घडे तेरी की जे भले एया आम्ही जे जे जोडावे ते समस्ती इही भोगावे हे जीवितही उपकारावे काजियांचा आम्ही दिगंतीचे भूपाळ विभांडुनी सकळ मग संतोष विजे कुळ आपुले जे तेची हे समस्त परी कैसे कर्म विपरीत जे जाहले असती उद्यत झुंजावया अंतौरिया कुमरे सांडोनिया भांडारे शस्त्राग्री जिव्हारे आरोपुनी ऐसी आंते कैसे निमारू कवणावरी शस्त्र धरू निज हृदया करू घात केवी. असे आपण मनात तरी कसे आणावे? वज्रासारखे कठोर शब्द आपण कसे उच्चारावे? उलट पक्षी झाल्यास आपण त्यांचे हितच करावे. आम्ही जे जे मिळवावे ते या सर्वांनी म्हणजे आमच्या मोठ्या लोकांनी वडील माणसांनी भोगण्यासाठी आहे. यांच्या कामाकरिता आम्ही आपले प्राणही खर्ची घातले तरी चालेल. आम्ही देशोदेशीचे सर्व राजे युद्धात जिंकून जे आपले कुळ संतोष व्हावे तेच हे आमचे सर्व कुळ इथे समोर उभे आहे, पण हे सर्व कसे विपरीत होत आहे ते पहा. हे सर्व आपसांमध्ये लढाव्यास तयार झाले आहेत. बायका मुले आपले खजिने हे सर्व सोडून व तरवारीच्या धारेवर आपले प्राण ठेवून हे लढाईस तयार झाले आहेत. अशांना मी मारू तरी कसा? मी कोणावर शस्त्र धरू? हे कौरव म्हणजे आम्हीच तेव्हा यांना मारणे म्हणजे आम्ही आमचाच घात करणे असे होईल. या दृष्टीने अर्जुन म्हणाला, आणि आपल्याजवळ काळजाचा घात मी कसा करू असा विचार तो करू लागला. आज आपण इथेच थांबूया. आज आपण अर्जुनाचा खरा विषाद पाहतोय, त्याला करुणेने कसे घेरले. सुरुवातीला फार शस्त्र अस्त्र मोठमोठ्या शंखांचा घोष हे सगळं बघितलं. समोर असलेले सगळे आपले नातेवाईक आहे, भाऊबंधू आहे, गुरुबंधू आहेत, हे सगळं पाहिल्यानंतर अर्जुनाच्या मनात करुणा उत्पन्न झाली. त्या करुणेचे फार रसभरित वर्णन माऊलीने आपल्या शब्दात केले, ते आपण आजच्या भागात पाहिले. याच्या पुढे आपण उद्याचा भाग घेऊ. पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.